अथ श्री साई सच्चरित अध्याय पांचवा। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्याय नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवतायै नमः, श्री सीताराम चंद्राभ्याम नमः, श्री सद्गुरु साई नाथाय नमः। आता पूर्वील कथानुसंधान। बाबा शिरडीत गुप्त होऊन चांद पाटला सवे पुनरागमन, जाहले ते कथन परिसावे। स्वये बाबांनी वाहूनी जीवन केली कैसी बाग निर्माण, गंगा गीरादि संत संमेलन कथा विंदान पावन ते। पुढे काही काल पर्यंत बाबा होते जे जाहले गुप्त, मुसलमानाचे वराडात आढळले शिरडीत हे रत्न। तया आधीच देवीदास करूनी होते शिरडीत वास, पुढे आले जानकीदास गोसावी शिरडीस रहावया। तो कैसा घडला प्रकार कथितो आता सविस्तर, होवूनिया अवधान पर श्रोता सादर परिसिजे। औरंगाबाद जिल्ह्यातील धूपखेडे गावामधील मुसलमान भाग्यशील चांद पाटील नाव जया, सफर करिता औरंगाबादेची घोडी एक हरवली त्याची, दोन महिने दादन तिची आता कशाची आढळते। पाटील पूर्ण निराश झाले, घोडी लागी बहु हळहळले, खोगीर पाठीवरी मारिले, माघारा फिरले मार्गाने। औरंगाबाद मागे टाकिले, साडेचार कोस आले, मार्गात आंब्याचे झाड लागले, तळी दिसले हे रत्न। डोईस टोपी अंगात कफनी, खाकेस सटका तमाखू चुरुनी, तयारी केली चिलीम भरुनी, नवलते स्थानी वर्तले। चांद पाटील रस्त्याने जाता, फकीर ऐकिला हाका मारिता, ये रे चिलीम पिऊनी जा पुढता, छाये खालता बैस जरा। फकीर पुसे हे खोगीर कसले, पाटील म्हणे जी घोडे हरवले, मग तो म्हणे जा शोधते नाले, घोडे सापडले तात्काळ। चांद पाटील विस्मित झाला, मनी म्हणे अवलिया भेटला, पार नाही ह्या कृत्याला मानव ह्याला म्हणून ये। पुढे तो घोडी घेऊन परतला, पाटील पूर्वस्थळी पातला, फकीर पासी बैसवी त्याला, चिमटा उचलिला स्वहस्ते। मग तो तेथेची मातीत खुपसिला, आतूनी प्रदीप्त निखारा काढिला, हातातील चिलमीवर ठेविला, सटका घेतला उचलुनी। पुढे छापी भिजवावयास, पाणी नाही जवळपास, सटका आपटी जमिनीस, पाणी निघावयास लागले। छापी भिजवोनिया पिळिली, मग ती चिलमी सभोवती वेष्टिली, स्वये प्याला तयाही पाजिली, मती गुंगली पाटलाची। पडला फकीरास आग्रह, पवित्र करा हो माझे गृह, पाटीलावरी केला अनुग्रह, लीला विग्रह धारके या। दुसरे दिवशी गावात गेले, पाटीलाच्या येथे उतरले, काही काळ तेथेची राहिले, पुढे ते परतले शिर्डीस। हा चांद पाटील कारभारी, धूपखेड्याचा ग्रामाधिकारी, स्वस्त्रीच्या भाच्या लागी नोवरी, जुळली सोयरीक शिर्डीत। चांद भाईच्या कुटुंबाचा लग्नायोग्य जाहला भाचा, सुयोग शरीर संबंधाचा घडला शिर्डीच्या वधूचा। घेऊन सवे गाड्या घोडी, वराड निघाले यावया शिर्डी, मग त्या चांद भाईचे ओढी बाबाही वराडी प्रविष्ट। लग्न झाले वराड परतले, बाबा एकटेची मागे राहिले, राहिले ते राहून गेले, भाग्य उदेले शिर्डीचे। साई अविनाश पुरातन, नाही हिंदू ना यवन, जात पात कुळ गोतहीन, स्वरूप जाण निजबोध। साई साई म्हणती जे जन, ते तरी काय नामाभिधान या साई म्हणवूनी बहुमान पुरस्सर संबोधन जे ते हे खंडोबाचे देवळा पाशी माळसापतीचिया खळियासी आरंभी बाबा वऱ्हाडा निशी उतरल्या दिवशी हे पडले आरंभी ते भगताचे खळे पुढे ते अमीन भाईचे झाले वऱ्हाड लग्नाचे जे आले येथेची उतरले वडातळी गाड्या सर्व सुटल्या खळ्यात खंडोबाचे पटांगणात बाबाही तेथे वऱ्हाडा समेत सर्वांसमवेत उतरले हे बाल फकीर गाडीतून उतरले प्रथम भगताचे दृष्टीस जाई पडले या साई म्हणून सामोरे गेले नाम ते पडले तेथूनी पुढे मग तेव्हापासून साई साई ऐसे म्हणून मारू लागले हा कही जन नामाभिधान ते झाले मग ते तेथे चिलीम प्याले मशिदीत वास्तव्य केले देवीदास सहवासी रमले आनंदले शिरडीत कधी बैठक चावडीत कधी देवीदासाचे संगतीत कधी मारुतीचे देवालयात स्वच्छंदरत राहावे हे देवीदास शिरडी गावी होते आधीच बाबांचे पूर्वी पुढे आले जानकीदास गोसावी महानुभावी शिरडीत तया जानकीदासासवे महाराजांनी बोलत बसावे किंवा महाराज जेथे असावे तेथे बसावे जानकीदासे उभयतासी मोठे प्रेम बैठकी होती नित्यनेम ऐसा तयांचा समागम सुख परम सकळिका तैसेची एक गंगागीर महाप्रसिद्ध वैष्णववीर गृहस्थाश्रमी पुणतांबेकर शिर्डीस वरचे वर आगमन आरंभी साई विहिरीवरी उभयहस्ती मातीच्या घागरी पाणी वाही हे देखोनी अंतरी आश्चर्य करीत गंगागीर ऐसी ही साईची दृष्टादृष्ट होताची बुवा वदले तई स्पष्ट धन्य शिर्डीचे भाग्यवरिष्ठ जोडले श्रेष्ठ हे रत्न हा आज खांदा पाणी वाही परी ही मूर्ती सामान्य नाही होते या भूमीचे पुण्य काही तरीच ये ठाई पातली तैसेची एक आणिक संत आनंदनाथ नामे विख्यात तयांचे ही हेची भाकित कर्तृत्व अद्भुत करितील हे महाप्रसिद्ध आनंदनाथ येवले ग्रामी मठ स्थापित काही शिरडीकरा समवेत आले ते शिरडीत एकदा अक्कलकोटकर महापुरुष आनंदनाथ तयांचे शिष्य म्हणाले पाहूनी साईस समक्ष हिरा हो प्रत्यक्ष हा हिरा आज जरी हा उकिरड्यावर तरी हा हिरा नाही गार आनंदनाथांचे हे उद्गार बाबांचे पोरवय होते तो ध्यानात ठेवा हे माझे बोल पुढे तुम्हासी आठव येईल भविष्य कथून हे पुढील मग ते येवल्यासी परतले केश माथ्याचे सबंध राखीत डोकेन कधी मुंडवीत पहिलवाना सम पेहराव करीत तरुण वयात हे साई राहत्यासी बाबा जेव्हा जात झेंडू जाई जुई आणीत निज हस्ते उखरी खुपसीत पाणी ही घालीत नेमाने वामन तात्या तयांचे भक्त मृत्तिकेचे घडे तत्प्रित्यर्थ कच्चे दोन प्रत्यही पुरवीत बाबा शिंपीत निज हस्ते आडावरील कुंडी मधून पाणी आणीत खांदा वाहून घडे मग होता अस्तमान ठेवीत नेवून निंबातळी ठेवण्याचाच अवकाश तेथ जागचे जागीच भंगून जात उदयेक तात्या आणून देत घडे तया प्रत नूतन घडा भाजला टिकाऊ बरा परी त्या लागे कच्चा कोरा आव्याचे श्रमावीण कुंभारा आधीच विकरा घड्याचा। तीन वर्षे हाची उद्योग उघड्या जागी उठविला बाग, तेची स्थानी आज हा सुयोग वाड्याचा उपभोग जन घेते। येथेची निंबातळी साधका भाई नामे भक्ते एका, अक्कलकोटच्या स्वामींच्या पादुका पूजा कामुका स्थापिल्या। अक्कलकोटचे स्वामी समर्थ होते भाईंचे उपास्य दैवत, छबी पूजन नित्य नियमित भाई करीत निष्ठेने। वाटले अक्कलकोटी जावे पादुकांचे दर्शन घ्यावे, पूजा उपचार समर्पावे मनोभावे पादुकांसी। मुंबईहून निघावयाची केली सर्व तयारी साची, उद्या निघणार तो निश्चय तैसाची, राहूनी शिर्डीची वाट धरिली। उद्या जाणार तो आज स्वप्न स्वामी समर्थ आज्ञापन, शिर्डीस सांप्रत मम स्थान तेथे तू प्रस्थान करीगा। ऐशी ती आज्ञा शिरी वंदून भाई निघाले मुंबईहून, शिर्डीस एक षण्मास राहून आनंद संपन्न जाहले। भाई पूर्ण निष्ठावंत स्मरणी रहावा तो दृष्टांत, म्हणून निंबातळी तेथ पादुका स्थापित स्वामींच्या। शके 1834 साली श्रावण शुद्ध पर्वकाळी पादुका स्थापिल्या निंबातळी, भजन मेळी सप्रेमे। दादा केळकरांच्या हस्ते पादुका प्रस्थापन करविले मुहूर्ते, सशास्त्र विधिविधानांते केले निजहस्ते उपासनीनी। पुढील व्यवस्थेची निरवण पूजा करी दीक्षित ब्राह्मण, व्यवस्था पाही भक्त सगुण ऐसे हे आख्यान पादुकांचे। ऐसेची हे संत निर्विकार प्रत्यक्ष ईश्वरी अवतार, करावया जगदुद्धार उपकारार्थ अवतरती। पुढे काही दिवस जाता घडली आश्चर्यकारक वार्ता, श्रोती सादर श्रवण करिता नवलचित्ता वाटेल। तांबोळी एक मोहिद्दीन भाई तया समे तेढ पडू निकाही, गेली झोंबी झुंपो निपाही लागली लढाई परस्पर। पहिलवान दोघे कुशल होणारा पुढे नचले बल, मोहिद्दीन होऊनी प्रबळ बाबा हतबळ जित झाले। तेथून मग निश्चय केला पोशाख अवघा बाबांनी बदलला, कफनी ओढिली लंगोट लाविला फडका गुंडाळिला माथ्यासी। केले गोणाचे वरासन गोणाचेची अंथरुण, फाटके तुटके करोनी परिधान त्यातची समाधान मानावे। गरीबी अव्वल बादशाही अमीरी से लाख सवाई, गरीबों का अल्लाह भाई अक्षयी साई वदत की। गंगा गी रही येची स्थिती तालीम बाजीची अति प्रीती, एकदा खेळत असता कुस्ती जाहली उपरती तयाते। प्राप्त काळ घटका आली एका सिद्धाची वाणी वदली, देवा सवेची करीत केली तनूही झिजविली पाहिजे। कुस्ती खेळता खेळता कानी पडली अनुग्रह रूप ही वाणी, संसारावर ओतूनी पाणी परमार्थ भजनी लागले। कुणतांब्याची या निकटी नदीच्या उभय प्रवाहा पोटी, आहे बुवांचा मठ त्या बेटी सेवेसाठी शिष्यही। असो पुढे साईनाथ विचारल्याचेची उत्तर देत, स्वये आपण कोणा समवेत कधीही बोलत नसत ते। दिवसा बैठक निंबा खाली कधी शिवेच्या ओढ्या जवळी, बाभळीची आडवी डहाळी बैसावे साऊलिये तियेच्या। कधी तेथून एक मैलावरी निमगाव गावाची या शेजारी, बाबा दिवसा दुपारी तिपारी स्वेच्छाचारी हिंडत। प्रसिद्ध त्रिंबक डेंगळ्या घरी निमगाव गावाची जहागीरदारी तेथील बाबा साहेब डेंगळ्यावरी प्रीती भारी बाबांची निमगावावरी जाता फेरी बाबांनी जावे तयांचे घरी अति प्रेमे तया बरोबरी दिवसभरी बोलावे बंधू तयासी होते लहान नाना साहेब नामाभिधान तयासी नभते पुत्र संतान तेणे ते खिन्न मानसी प्रथम कुटुंबासी योग मंद म्हणून केला द्वितीय संबंध तरीही चुकेना ऋणानुबंध दैव निर्बंध अगाध पुढे बाबा साहेब त्यास पाठवीत साई दर्शनास पावते जाहले आशीर्वादास पुत्र प्रसादासही नाना पुढे साईंचे दर्शनाला जनसमुदाय लोटू लागला महिमा साईंचा वाढत गेला वार्ता नगराला पोहोचली तेथे सरकार दरबारी चलन नानांचे होते मोठे वळण तैसेची चिदंबर केशव म्हणून तेही चिटणीस जाण जिल्ह्याला साई समर्थ दर्शन पात्र घेऊनी आपुले इष्टमित्र दर्शनार्थ यावे पुत्र कलत्र धाडिले पत्र तयासी ऐसे एका मागून एक शिर्डीस येऊ लागले अनेक वाढला जैसा बाबांचा लौकिक परिवारही देख तैसाची नलगे जरी कोणाचा सांगात तरी दिवसा भक्त परिवाराक्रांत अस्तमानानंतर शिर्डीत पडक्या मशिदीत निजावे चिलीम तमाखू टमरेल अंगात कफनी पाय घोळ माथ्यासी फडका धवल सटका जवळ सर्वदा ते धूत वस्त्र एक धवल वाम करणा मागे सुढाळ जटा जूट सम देवूनी पीळ गुंडाळी तो शिरासी या वसनाचे आच्छादन आठ दिन स्नान विहीन पायी जोडाना वहाण एक आसन गुणाचे पोत्याचा तुकडा एक तयावरी नित्य बैठक तक्क्या कसा तो नाही ठाऊक आराणुक कैसेनी तोवरी ते जीर्ण तरट तीच त्यांची आवडती बैठक सदा सर्वदा तैशीच निष्टंक अष्टौ प्रहर ते जागी तेच आसन वा आस्तरण कासे एक कौपीन परिधान नाही दुजे वस्त्र प्रावरण शीत निवारण एक धुनी दक्षिणाभिमुख आसनस्थ कठड्यावरी वामहस्त समोर धुनीकडे अवलोकित बाबा मशिदीत बैसत अहंकार वासना समवेती नानाविध वृत्तींच्या आहुती प्रपंच वृत्ती समग्र हविती युक्ती प्रयुक्ती धुनीत ऐसिया त्या प्रखर कुंडा लाविला ज्ञानाभिमानाचा ओंडा अल्ला मालिक सदैव तोंडा तयाचा झेंडा अखंड मशीद तरी ती केवती अवघी जागा दोन खणती त्यातची बसती उठती निजती भेट देती समस्ता गादी तक्क्या हे तो आता भक्त समुदाय मिळाला भवता आरंभी तयांच्या निकट जाता सकळास निर्भयता नवतीच सन 1912 तेथूनी नवा प्रकार सारा मशिदीची या स्थित्यंतरा आरंभ खरा तेथूनी ढोपर ढोपर जमिनीसी खड्डे होते मशिदीसी एके निशीत झाली फरसी भावा सरसी भक्तांच्या मशिदीची या वसती आधी बाबा रहात तकियामधी तेथेची कित्येक कालावधी अबाधित रमले ते तेथेची चरणी बांधोनी घुंगुर खंजिरीची या तालावर नाचावे बाबांनी अतिसुंदर गावेही मधुर प्रेमाने आरंभी साई समर्थास दीपोत्सवाची मोठी हौस तदर्थ स्वये दुकानदारास तेल मागावयास ते जात घेऊनिया टमरेल हाती वाण्या तेल्यांच्या दुकान प्रति स्वये तेलाची भिक्षा मागती आणून भरती पणत्यात पणत्या लावीत झगझगीत देवळी आणि मशिदीत ऐसे काही दिवस पर्यंत सदोदित चालले दीपाराधनी बहुप्रीत दिवाळीचाही दीपोत्सव करीत चिंध्या काढून वाती वळीत दीप उजळीत मशिदी तेल तो रोज आणीत फुकट वाणिया मनी आले कपट सर्वा मिळून केला कट पुरे कटकट ही आता पुढे नित्य नियमानुसारता बाबा तेल मागू येता सर्वांनी ही नाही म्हणता काय आश्चर्यता वर्तली बाबा निमुट गेले परत काकडे सुकेची ठेविले पणत्यात तेल नसता हे काय करीत वाणी पाहात मौजती मशिदीच्या ज्योत्यावरील बाबा उचलून घेती टमरेल त्यात होते इवलेसे तेल कष्टे लागेल सांजवात त्या तेलात घातले पाणी स्वये बाबा गेले पिऊनी ऐसे ते ब्रह्मार्पण करुनी निव्वळ पाणी घेतले मग ते पाणी पणत्यात ओतूनी सुके काकडे पूर्ण भिजवूनी तयासी कांडे ओढूनी लावूनी दीप पेटवूनी दाविले पाहुनी ते पाणी पेटे वाणी घालिती तोंडात बोटे बाबांसी आपण वदलो खोटे केले ओखटे मनी म्हणती तेल नसता अणुमात्र पण त्या जळाल्या सर्व रात्र वाणी साईंच्या कृपेसी अपात्र वधू सर्वत्र लागले बाबांचा हा काय प्रताप असत्य भाषणे झाले पाप दिधला बाबांसी व्यर्थ संताप हा पश्चाताप वाणिया बाबांच्या ते नाही मनी रागद्वेषा नातळे जनी शत्रुमित्र तया ना कोणी सर्व ही प्राणी सारिखे असो आता पूर्वानुसंधान कुस्तीत यशस्वी मोहिद्दीन याहूनी पुढील चरित्र महिमान दत्तावधान परिसिजे कुस्तीनंतर पाचवे वर्षी फकीर अहमदनगर निवासी जव्हार अल्ली नाम जयासी आला राहत्यासी सशिष्य पाहूनी एक उघडी बखळ वीरभद्राचे देवळाजवळ फकीराने दिधला तळ फकीर तो सबळ दैवाचा जरी नसता तो दैवाचा तरी तया ते लाधता कैचा साईं सारखा शिष्य मौजेचा डंका जयाचा सर्वत्र लोक गावात होते अनेक त्यातही होते मराठे कैक त्यातील भगू सदाफळ एक जाहला सेवक तयाचा फकीर होता मोठा पढीक कुराण शरीफ करतला मलक स्वार्थी परमार्थी आणि भाविक लागले अनेक तच्चरणी इदगा बांधावया आरंभ केला ऐसा काही काळ गेला वीरभद्रदेव बाटविला आरोप आला त्याजवरी पुढे तो इदगा बंद पडला फकीर गावा बाहेर घालविला तेथून मग तो शिरडीसी आला मशिदीत राहिला बाबांपाशी फकीर मोठा मृदुभाषणी गाव लागला तयाचे भजनी बाबांसही काही केली करणी घातली मोहिनी जन म्हणती हो म्हणे तू माझा चेला स्वभाव बाबांचा बहुरंगेला हू म्हणता फकीर संतोषला घेऊन निघाला बाबांसी बाबांसारिखा शिष्य सधरू जव्हार अल्ली जाहले गुरु मग दोघांचा जाहला विचारू रहिवास करू राहत्यात गुरु नेणे शिष्याची कळा शिष्य जाणे गुरुचा अवकळा परीन केव्हाही अनादर केला स्वधर्म राखिला शिष्याचा गुरुमुखातून बाहेर आले योग्या योग्य नाही पाहिले वचन वरचे वरी झेलिले पाणीही वाहिले गुरुगृही ऐसी चालली गुरुसेवा, शिरडीसी यावे केव्हा केव्हा, ऐसे होऊ लागले जेव्हा काय मग तेव्हा जाहले। ऐसे वरचे वरी होऊ लागले, राहत्या सची राहू लागले, फारची फकीरा नादी भरले, वाटले अंतरले शिरडीला। जनासी वाटे जवार अल्ली, साईसी निजयोग बळे आकळी, साईची तो कळा वेगळी, अभिमान जाळी देहाचा। साईंसी कोठून आला अभिमान, श्रोते सहज करितील अनुमान, परी हे लोकसंग्रहार्थ आचरण, अवतरण कार्य हेच। शिरडीस्थ बाबांचे प्रेमी भक्त, बाबांचे ठाई अति आसक्त, तया ते बाबांपासून वियुक्त, राहणे अयुक्त वाटले। साई सर्वस्वी तया आधीन, पाहूनी ग्रामस्थ उद्विग्न मन, कैसे करावे तया स्वाधीन, विचारी निमग्न जाहले। जैसे कनक आणि कांती, जैसा दीप आणि दीप्ती, तैसीची हे गुरुशिष्य स्थिती, ऐक्य प्रतीती उभयासी। मग ते शिरडीचे भक्त मंडळ, गेले राहत्यास त्या इदग्याजवळ, पाहू प्रयत्न वेचूनी प्रबळ, बाबांसह सकळ मग परतू। बाबा तई देती उलट बुद्धी, फकीर आहे महाक्रोधी, लागू नका तयाचे नादी, तो मज कधीच न विसंबे। तुम्ही येथून करा पलायन, आताच येईल गावातून, करील तुमचे निसंतान, परम कठीण क्रोध त्याचा। राग तयाचा मोठा कडक, येताची होईल लाल भडक, जा जा निघून जा की तडक, धरा की सडक शिरडीची। आता पुढे काय कर्तव्यता, बाबा तो कथिती उलटी कथा, इतुक्यात फकीर आला अवचिता, जाहला पुसता तयाते। आलात काय पोरासाठी, काय करीतसा येथे गोष्टी, शिरडीस माघारा न्यावे हे पोटी, परी या कष्टी पडू नका। ऐसे जरी तो प्रथम वदला, ग्रामस्था पुढे तोही कचरला, म्हणे मलाही घेऊन चला, सवे मुलाला नेऊ की। असो फकीर आला सवे, तया सही न बाबांस सोडवे, बाबा सही न तया विसंभवे, नकळे संभवे हे कैसे। साई परब्रह्म पुतळा, जवार अल्ली भ्रमाचा भोपळा, देवी दासे कसास लाविला, भोपळा फुटला शिरडीत। देवी दासाचा बांधा सुंदर, डोळे सतेज रूप मनोहर, 10-11 वर्षांची उमर, प्रथम शिरडीवर आला तई। ऐसा तो अल्पवयासी, एक लंगोट मात्र कासेसी, मारुतीचे देवळासी, तीर्थवासी तो उतरला। आप्पा भिल्ल म्हाळसापती, तयाकडे जाती येती, काशीरामादिक शिधा देती, वाढली महती तयाची। वराडा समवेत जई बाबा आले, तया आधीच 12 साले, देवीदास येवूनी पहिले, वसते जाहले शिरडीत। आप्पा भिल्ला पाटीवर शिकवी, व्यंकटेश स्तोत्र पढवी, सर्वांकरवी मुखोद्गत म्हणवी, पाठ चालवी नेमाने। देवीदास महाज्ञानी, गुरुत्व घेतले तात्याबांनी, काशीनाथादिक शिष्याग्रणी, तया चरणी लागले। तया पुढे तो फकीर आणिला, शास्त्रीय वाद विवाद मांडिला, वैराग्याने फकीर जिंकिला, हाकूनी लाविला तेथून। मग तो जो तेथून निसटला, वैजापुरी जावूनी राहिला, पुढे कित्येक वर्षांनी आला, नमस्कारिला साईनाथ। आपण गुरु साई चेला, हा सर्व त्याचा भ्रम निरसला, बाबांनी ही पूर्ववत सत्कारिला, शुद्ध जाहला पश्चात्तापे। ऐसी बाबांची अगाध लीला, निवाड होण्याचा तेव्हा झाला, परी तो गुरु आपण चेला, भाव हा आदरिला तेथवर। तयाचे गुरुपण तयाला, आपुले चेले पण आपणाला, हा तरी एक उपदेश एथिला, स्वये आचरिला साईनाथे। आपण कोणाचे होऊनि रहावे, किंवा कोणास आपुले करावे, याहूनि अन्य असणेन बरवे, तेणेन उतरवे परपार। हाची एक ये वर्तनी धडा, परी दुर्लभ ऐसा निधडा, होईल जयाचे मनाचा धडा, निरभिमान गडा चढेल। येथे स्वबुद्धि परिकल्पित, चतुराईन कामायेत, जयामनी साधावे स्वहित, अभिमान रहित वर्तावे। जेणे देहाचा अभिमान जाळिला, तेणेची हा देह सार्थकी लाविला, तो मग कोणाचाही होईल चेला, साधावयाला परमार्थ। पाहोनियाती निर्विषय स्थिती, लहान थोर विस्मित चित्ती, वय लहान गोजिरी मूर्ती, चोज करीती जनसारे। ज्ञानियाचा देह व्यापार, होतसे पूर्वकर्मानुसार, तयान प्रारब्ध कर्मभार, कर्मकर्तार हो नेणे। जरी सूर्यास अंधारी रिघाव, तरीच ज्ञानिया द्वैतभाव, स्वस्वरूपची जया अवघे विश्व, वसता ठाव अद्वैत। हे गुरुशिष्याचे आचरित, साईनाथांचे परमभक्त, म्हाळसापतींनी करविले श्रुत, तैसेची साध्यंत कथियेले। असो आता हे आख्यान, पुढील चरित्र याहूनि गहन, होईल ते यथाक्रम कथन, सावधान श्रवणी व्हा। मशीद पूर्वी होती कैसी, कैसिया कष्टी जाहली फरसी, साई हिंदू वा यवनवंशी, नेणवे भरवशी हे कवण। धोती पोती खंडयोग, करीत भोगीत भक्तांचे भोग, हे सर्व निवेदन यथा सांग, होईल चांग पुढारा। हे माड साई सशरण, चरण प्रसाद हे कथा निरूपण, श्रवणे होईल दुरित निवारण, पुण्य पावन ही कथा। स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हेमाड पंत विरचिते, श्री साई समर्थ सच्चरिते, श्री साई पुनः प्रकटी भवनम नाम, पंचमोध्याय संपूर्ण। श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु, शुभम भवतु। श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय।